பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவ நாதாய நமஹ. பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மகரந்த நாதாய நமஹ. आज माझ्यासाठी परम भाग्याचा असा दिवस आहे. माझ्या सद्गुरूंचे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमात चिंतन सेवा प्रकट करण्याची संधी मला प्राप्त होत आहे. माझ्या या चिंतन सेवेसाठी मला सद्भक्त तृप्तीताई, सद्भक्त चित्राताई आणि सद्भक्त सुचित्राताई यांचे फार प्रेमळ मार्गदर्शन लाभले. स्वामी माधवनाथ जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या आजच्या विशेष केंद्राचा विषय आहे महंत स्वामी माधवनाथ. आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीने जरूर लोकसंग्रह करावा. समाजाचे आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारून लोकांच्या कल्याणासाठी झटावं अशी समर्थांची अपेक्षा आहे. अशा प्रकारे जनसमुदायात उतरून लोकांना दिशा देण्याचे, सन्मार्गाला लावण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला समर्थ महंत म्हणतात. महंत हा प्रथम भक्त असावा लागतो. निस्पृहता, निस्वार्थीपणा, उत्तम संघटन कौशल्य हे गुण महंताजवळ असावे लागतात. विवेक आणि वैराग्याने मंडित असा महंत लोकांना भक्ती मार्गाकडे वळवतो. असा लोकसंग्रह करणाऱ्या व्यक्तीला आवश्यक असणाऱ्या अनेक गुणांचे वर्णन समर्थांनी दासबोधामध्ये ठिकठिकाणी करून ठेवले आहे. समर्थांनी सांगितलेल्या साऱ्या महंत लक्षणांचा परिपोष आपल्याला स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. वेड्याच वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजये निस्पृहासी, इथपासून महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करोनी विवरावे, जाणते करोनी विखरावे नाना देशी, इथपर्यंत सारी लक्षणे परिपूर्णतेने त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या विविध लक्षणांच्या अंगाने स्वामीजींचे दर्शन घेण्याचा प्रयत्न आता आपण करणार आहोत. वेळेच्या मर्यादेमुळे काही थोडीच महंत लक्षणे आपण बघणार आहोत. समर्थ म्हणतात, जयास यत्नची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे. यावेळीचा सरळ अर्थ असा आहे की महंताला प्रयत्नाची फार आवड असते. अनेक प्रसंगामध्ये त्याचे मोठेपण दृष्टीस पडते. कोणत्याही प्रसंगाला तो धीटपणे तोंड देतो, प्रसंग पाहून पलायन करत नाही. स्वामींची साधना, विषयत्याग, नियम व नेमस्थपणा विलक्षण होता. कोणताही प्रसंग त्यांच्या नेमस्थपणा आड येऊ शकला नाही. कस पाहणारे अनेक प्रसंग स्वामींपुढे आले. अशा प्रत्येक प्रसंगांच्या वेळी स्वामी धीटपणे, समयोचितपणे त्या प्रसंगाला तोंड देत. परीक्षा बघणाऱ्या प्रसंगाला स्वामी सामोरे होऊन तोंड देत. एकदा धरणीकंप झाला, त्यावेळी बागेश्वर निवासात स्वामींचे नेहमीप्रमाणे निरूपण सुरू होते. श्रोत्यात क्षणभर गोंधळ माजला. स्वामी त्यावर म्हणाले, काय झाले, घाबरायचे कशाला? मी ज्ञानेश्वरी सांगताना आणि तुम्ही ऐकताना सर्वांना मरण आले तर त्यापेक्षा भाग्य ते कुठले? मरणानंतरही आपण सर्व जिथे कुठे असू तिथे अशीच ज्ञानेश्वरी सुरू करू म्हणजे झाले. अर्थात असा स्वानुभव जन्य ज्यांचा बोध आहे त्यांना मरणाची भीती कोठली? आणि अशा संत संगतीत जे साधक वावरतात त्यांना तरी मृत्यूचे भय कुठून वाटणार? महंत लक्षणात समर्थ पुढे म्हणतात, आधीच शिकवून जो शिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोगास उगवी विवेक बळे. या ओळीत समर्थ म्हणतात की महंत एखादी गोष्ट तो स्वतः आधी शिकतो व मग इतरांना ती शिकवतो, म्हणून त्याला श्रेष्ठ पदवी प्राप्त होते. अडचणीत असलेल्या लोकांना तो विवेकाच्या बळावर बाहेर काढतो. प्रपंचात गुंतलेल्या लोकांना विवेक शिकवून त्यांना निरासक्त बनवतो. 27 जून 1958 हा दिवस महत्भाग्याचा दिवस आपल्यासारख्या साधकांसाठी। स्वामी सकाळी दुकानात आले। नेहमीप्रमाणे त्यांनी दासबोधातील समास वाचला। त्यातील ओळीवर चिंतन सुरू असताना त्यांना आतून अचानक ज्ञानेश्वरी वाचावी अशी प्रेरणा झाली। त्यांनी तडक मंडईच्या मागे असलेल्या स्वामींच्या साखरे महाराजांच्या मठातून सार्थ ज्ञानेश्वरी विकत आणली। उलट पावले दुकानात हजर झाले। ओम नमोजी आद्या या मंगलाचरणाने त्यांनी ज्ञानेश्वरी वाचनाचा शुभारंभ केला। हा वाग्यज्ञ पुढे 40 वर्ष अखंडपणे चालू राहिला। एका सत्संगात बोलताना ज्ञानेश्वरी सांगावी या अंतप्रेरणेचे स्पष्टीकरण करताना ते म्हणाले, मला वाटते गतजन्मी केव्हा तरी या जीवावर ज्ञानेश्वरीचे सुसंस्कार घडवले गेले असले पाहिजेत। स्वामी असे म्हणाले हे तंतोतंत खरे असले पाहिजे, कारण त्याखेरीज सर्वसामान्यांना परम गहन वाटणारे ज्ञानेश्वरीतील अवघड ओव्यांचे अर्थ सहजपणे उलगडणे शक्य नाही। योगीराज गोळवणी महाराजांच्या दर्शनाला जेव्हा स्वामी गेले तेव्हा गोळवणी महाराज स्वामींना म्हणाले, आळंदीच्या प्रत्यक्ष ज्ञानदेवाची तुमच्यावर सरळ कृपा आहे। स्वामी ज्ञानेश्वरीमय झाले। ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीवर त्यातील प्रत्येक ओवीतील खोली व त्यातील गहन अर्थ यावर ते दिवस दिवस चिंतन करीत। ते चिंतन रोज रात्री होणाऱ्या ज्ञानेश्वरी प्रवचनात ते प्रकट करीत। अतिशय सोप्या व मधाळ अशा निरूपणामुळे अवघड ओव्या देखील श्रोत्यांना सहज समजत। आधी शिकणे व मग शिकवणे या त्यांच्या सहज स्वभावाने त्यांना सिद्ध योग्यांचे सिद्ध पुरुषांचे प्रेम व आशीर्वाद लाभत। हरिदत्त महाराज सोनीरकर हे स्वामींचे प्रवचन ऐकायला मुद्दामून पुणे येथे मुक्कामी थांबले। स्वामींच्या घरी प्रवचन झाले। स्वामी सोनगिरकर महाराजांना प्रवचन झाल्यावर निरोप देण्यासाठी बादशाही बोर्डिंगच्या बोळात रिक्षासाठी उभे होते। महाराज एकदम पुढे झाले। त्यांनी स्वामींना आलिंगन दिले। प्रेमाने त्यांचा कंठ भरून आला। भरल्या आवाजात ते स्वामींना म्हणाले, आज तुमच्या मुखाने जे ऐकायला मिळाले त्याला तोड नाही। खरोखरीच असे अलौकिक बोल ऐकायला मला मिळाले याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो। आतून जाणवले तेच सांगतो। प्रवचन ऐकताना मला असे सारखे वाटते की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजच तुमच्या मुखाने बोलत आहेत। स्वामींना मिळालेल्या या अशा स्वरूपाच्या खऱ्या श्रेष्ठ पदव्या, संसार करता करता परमार्थ कसा करावा व तो परमार्थ यथाशक्ती वाढवित संसारच कसा परमार्थ रूप करावा हे स्वामी अति तळमळीने सांगत। किंबहुना त्यांचे जीवन हाच संसार परमार्थ रूप कसा करावा याचे प्रत्यक्ष प्रमाण होते। साधकांच्या प्रपंचातील अडचणी ते अति कनवाळूपणे ऐकून घेत व विवेकाने युक्तीने त्यात परमार्थ कसा जमवावा हे सांगत। एकदा एका साधकाने स्वामींना विचारले, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रपंचात गुरफटलेल्या जीवाला परमार्थासाठी वेळ मिळत नाही। माझेच पहा, मी खडकीच्या कारखान्यात कामाला जातो। सकाळी 7 घरातून बाहेर पडतो व सायंकाळी 6 परत येतो, दमून जातो। आता यापुढे कसली ध्यानधारणा, कसले नाम, मग आमचे जीवन असेच वाया जाणार का? यावर स्वामी म्हणाले, प्राप्त परिस्थितीत जेवढा जमेल तेवढा परमार्थ करावा। आजचेच पहा, वेळ मिळताच तू इकडे आलास ना। ज्यांच्याजवळ तळमळ आहे त्याला प्राप्त परिस्थितीही परमार्थ करणे अवघड नाही। तुला रोज खडकीला जावे लागते, या प्रवासात नामस्मरण करणे कठीण नाही। भगवंतच आपल्या बरोबर आहे या भावाने प्रवास करावा। बोधात राहण्याचा प्रयत्न करावा। सायंकाळी परत आल्यावर हातपाय धुवून उत्पत्ती लावून काही काळ शांत बसावे। शनिवार रविवार खंड न पडू देता श्रवणास यावे। आजच्या तुझ्या परिस्थितीत तू एवढे जरी करत राहिलास, विश्वासाने केलेस, तर या बळावर तुझा परमार्थ कारणी लागल्याशिवाय राहणार नाही। महंत लक्षणांच्या ओव्यात शेवटी समर्थ म्हणतात, ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. यावेळीचा सरळ अर्थ पाहिला तर तो असा आहे की अशा मनोबलाचा जो पुरुष असतो त्याचा पुष्कळ लोकांना आधार असतो. श्री समर्थ म्हणतात की श्री रामचंद्रांच्या अंगी वरील गुण आहे, तो महंताने अवश्य घ्यावा. स्वामी तिसरी व्यक्ती चिकट असणारा असतानाचा हा प्रसंग आहे. आपण तो ऐकलेला आहे. कोकबन मध्ये एक कीर्तनकार देवळात उतरले होते. स्वामी उत्साहाने कीर्तनाला जात असत. एके दिवशी देवळात कीर्तनकारांना स्वामी भेटायला गेले. कीर्तनकारांनी स्वामींची चौकशी केली. त्यांच्या एकंदर देश तिकडे बघून व घरी चहा पिण्याच्या सवयीबद्दल ऐकून कीर्तनकार स्वामींना म्हणाले, आजपासून दोन गोष्टी तुम्ही माझ्यासाठी कराच. आजपासून चहा पिणे बंद व रोज न चुकता किमान 12 तरी सूर्यनमस्कार घालायचेच. स्वामींनी ज्या दिवसापासून हे व्रत घेतले ते कायमचे. घरात कोणतीही व कसलीही अडचण असो त्यांच्या या व्रतात कधीही खंड पडला नाही. कीर्तनकारांसमोर घेतलेली प्रतिज्ञा त्यांनी केवळ स्वतःपुरती न ठेवता आपल्या बालमित्रांमध्येही रुजवली. त्यांना इतर वाईट सवयींपासून मुक्त केले. सर्वांना आपलेसे करून सन्मार्गाला लावावे असा छंद त्यांना बालपणापासूनच जडला होता. स्वामी शाळेत असतानाची गोष्ट. एकदा त्यांच्या शिक्षकांना आजारपणामुळे शाळेत येऊन शिकवणे शक्य होत नव्हते. अशा वेळी स्वामींनी शिक्षकांना आश्वासन दिले की आपल्या अनुपस्थितीत शाळेचे चारही वर्ग रोजच्या सारखे चालू राहतील. नेमके त्याच दिवशी डेप्युटी शाळा अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. स्वामींनी त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. शाळा अधिकाऱ्यांना स्वामींच्या हुशारीचे धिटाईचे खूप कौतुक वाटले. त्यांनी शाबासकी देत स्वामींना म्हणाले, भावी काळात चांगला शिक्षक होशील. स्वामी शिक्षक म्हणून नाही, परंतु आपल्या परमभाग्याने ते परमार्थ पीठातील एक परफेक्ट मास्टर सद्गुरु पदाधिष्ठित मार्गदर्शक बनले. समर्थ याच ओवीत दुसऱ्या चरणात म्हणतात, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. स्वामींचे परमदैवत म्हणजे रघुनाथ. आर्त स्वरात स्वामी श्रीरामाची आरती म्हणताना ज्यांनी ऐकली ते धन्य. केवळ श्रवणाने हृदय अतिशुद्ध होण्याचा चमत्कारच जाणू. श्रीरामांच्या इतक्या जवळ असणारे स्वामी रामाच्या गुणात सुस्नात झाले. रामासारखे वैराग्य, प्रतिज्ञापालन, परमार्थरूप संसार, नियमस्थपणा, भक्ती, ज्ञान व साधकांचा उद्धार, आपल्यासाठी जणू श्रीरामच स्वामींच्या रूपाने आले. मला स्वतःला कधी असे वाटलेच नाही की स्वामींना आपण बघितले नाही, ऐकले नाही व अनुभवले नाही. केंद्रात यायच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांचे अस्तित्व कायमच जाणवते. या चिंतन सेवेनिमित्त त्यांच्या स्मृतीत खोलवर रमण्याची व पर्यायाने पुन्हा पुन्हा सात्विक सुथार डुबण्याची त्यांच्याच कृपेने संधी मिळाली. हरिओम तत्सत. आता आपण श्रीमद दासबोध या ग्रंथातील काही महंत लक्षणांचे पठण ऐकणार आहोत. सद्भक्त गिरीश गोरे हे पठण सादर करतील. त्यानंतर सद्भक्त डॉक्टर सीमाताई आपले चिंतन प्रकट करतील.
जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे, मग महंत लीळा स्वभावे अंगी बाणे. स्वये आपण कष्टावे। बहुतांसे बहुत सोची तदावे। जिजो न कीर्ति सौरवावे। नाना प्रकारे दुख दुसऱ्याचे जाणावे। ऐकोन तरी वाटून घ्यावे। बरे वाईट सोसावे। समुदायाचे जीव जीवात घालावा। आत्मात्म्यात मिसळावा। राह राहो शोध घ्यावा। परांतरांचा निस्पृहे वक्तृत्व सांडू नये। आशंका घेता भांडो नये। श्रोतयांचा मानू नये। वीट कदा मुलाचे चालीने चालावे। मुलाच्या मनोगते बोलावे। तैसे जनास शिकवावे। हळू हळू जेणे बहुतांस घडे भक्ती। ते हे रोकडी प्रबोध शक्ती। बहुतांसे मनोगत हाती। घेतले पाहिजे अधिकार पाहोन कार्य सांगणे। साक्षेप पाहोन विश्वास धरणे। आपला मगज राखणे। काही तरी उदंडांचे उदंड ऐकावे। परीते प्रत्यये पहावे। खरे खोटे निवडावे। अंतर्यामी दुर्जन प्राणी समजावे। परिते प्रकट न करावे। सज्जना परिसळवावे। महत्व देऊनी उदंड उपासनेची कामे। लावीत जावी नित्यनेमे। अवकाश कैसा कृत्रिमे। करावयासी मुख्य हरिकथा निरूपण। दूसरे ते राजकारण। तिसरे ते सावधपण। सर्व विषयी चौथात्यंत साक्षेप। फेडावे नानाक्षेप। अन्याये थोर अथवा अल्प। क्षमा करित जावे। जितुके काही आपणाची ठावे। तितुके हळू हळू शिकवावे। शहाणे करुनी सोडावे। बहुत जन महंते महंत करावे। युक्ती बुद्धीने भरावे। जाणते करुन विखरावे। नाना देशी श्री राम।
श्री राम। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्वामी स्मरणात रमण्याचा आनंद आपण गेले अनेक दिवस अनुभवत आहोत। त्यांच्या आठवणी, त्यांचा जीवन प्रवास आपल्याला सदैव मार्गदर्शन करीत असतात। सद्गुरु आपल्या जीवनात आले, त्यांनी आपला स्वीकार केला, हे आपलं सर्वात मोठं भाग्य। आपल्याच आत असलेल्या मी आहे या आपल्या केवळ अस्तित्वाकडे, प्युअर कॉन्शियसनेसकडे त्यांनी आपलं लक्ष वेधून घेतलं। तेथे पोहोचण्याचा मार्ग शुद्ध अंतकरणातून जातो असं समजावून सांगितलं। हा मार्ग स्थूलाकडून सूक्ष्माकडे, भयाकडून अभयाकडे, सापेक्ष सुखदुःखांकडून निरपेक्ष आनंदाकडे जातो असं सद्गुरु कृपेमुळे आपल्याला हळूहळू समजू लागलं। देव आणि धर्म या मानवी संकल्पना आहेत अशा समजुतीच्या माझं आमूलाग्र वैचारिक परिवर्तन झालं। स्वामीजींचं प्रथम दर्शन झालं आणि आपल्या जीवनाचं कल्याण कशात आहे हे ते सांगत आहेत असा विश्वास जागृत झाला। दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तर्क प्रबळे, जाण जाणोची निवळे यथा योग्य, ऐसा जाणे जो समस्त तोची महंत बुद्धिमंत, या वेगळे अंतवंत सकळ काही। 1984 साल होतं, मी 11वीत होते, मैत्रिणीबरोबर सत्संगाला आले होते। स्वामीजी एका प्रश्नाला उत्तर देत होते। देव आहे यावर तुझा विश्वास नाही तरी हरकत नाही, परंतु मी आहे यावर तर तुझा विश्वास आहे ना, तेवढा विश्वास परमार्थासाठी पुरे आहे। आता शोध घे, मी कोण आहे? देह बदलणारा, नाशवंत, बुद्धीचे निश्चय बदलणारे, मनातील विचार बदलणारे, जे काल आहे ते आज नाही, जे आज आहे ते उद्या नाही, सतत बदलणाऱ्या या विश्वात शाश्वत काय आहे? ज्या अधिष्ठानावर हे विश्व भासतं ते अधिष्ठान मात्र अविनाशी, ज्याच्या सत्तेवर देह मन बुद्धी कार्य करताना दिसतात ते आत्मतत्व अविनाशी, आनंदाच्याही पातळ्या असतात, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, विषयांचा आनंद संपणारा, न संपणाऱ्या अखंड आनंदाची, जो कशावरही अवलंबून नाही त्याची जीवाला ओढ असते, तो आत्मानंद। किंबहुना आपण आपल्याच आत असलेला आनंद विषयांना साधन करून भोगत असतो। ऋषी, मुनी, साधू संतांनी त्या शाश्वत आनंदाची प्रचिती घेण्यासाठी तपश्चर्या केल्या आणि देहात असतानाच त्याची प्रचिती घेतली। संत त्या आत्मानंदात तल्लीन होऊन राहिले, आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी असं म्हणू शकले। ते ज्या मार्गाने गेले त्याच्या पाऊल खुणा त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांतून आपल्यासाठी ते ठेवून गेले। स्वामीजींचे शब्द कानावर पडणं, त्यांना पाहणं, त्यांची दृष्टी आपल्यावर पडणं, नमस्कार करताना स्पर्श होणं, हे सर्व काही मनाला आनंद देत असे। त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रसन्नता ओसंडून वाहत असे। विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणो न सदृढ धराव्या, रंग राखो न भराव्या नाना कथा। ज्ञानेश्वरी खूप गोड आहे असं ते सांगायचे। रोज एका वेळी खूप ओव्या वाचण्यापेक्षा दोनच ओव्या वाचाव्यात आणि दिवसभर त्या चिंतनात राहावं, आपल्याला त्या लावून पाहाव्यात। भाकरी जशी पुन्हा पुन्हा चघळून खाल्ल्यास अधिकाधिक गोड लागते, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर पुन्हा पुन्हा चिंतन केल्यास त्यातील गोडी अधिक अधिक अनुभवास येते। त्यांच्या या बोलण्यामुळे माझी उत्सुकता जागृत झाली। मी सार्थ ज्ञानेश्वरी विकत आणली आणि केंद्रात नेऊन स्वामीजींना दाखवली। पहिल्या पानावर त्यांनी आशीर्वाद स्वामी माधवनाथ असं लिहून मोठ्या कृपेने माझ्या हातात दिली। स्वामीजींच्या त्या अक्षरांमध्ये माझ्या विचारांच्या मातृका नेमस्त करण्याचं, स्वामीजींच्या त्या अक्षरांमध्ये माझ्या आचाराच्या धाट्या सदृढ करण्याचं सामर्थ्य मी आजपर्यंत अनुभवत आहे। स्वामीजींनी कधी भरकटू दिलं नाही आणि थोडंफार भरकटलं असू तर त्यांनी त्वरित सावधही केलं। अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी. रविवारी सकाळी श्री सत्यसाई निलयमला सत्संगाचे हॉल जीना श्रोत्यांनी तुडुंब भरलेला असायचा. शांतता, शिस्त, स्वामीजींच्या आगमनाची उत्सुकता वातावरणात भरून राही. सर्वांवर प्रेमळ नजर फिरवत, दोन्ही हात जोडून नमस्कार स्वीकारत स्वामीजी व्यासपीठाकडे जात. व्यासपीठाच्या एका बाजूला श्री ज्ञानेश्वर महाराजांची तर दुसऱ्या बाजूला स्वामी स्वरूपानंदांची छोटी मूर्ती असायची. अतिशय प्रेमाने त्यांना कुरवाळून स्वतःशीच हसत स्वामीजी त्यांना मिळालेली फुलं अर्पण करीत बोलायला सुरुवात करण्यापूर्वी एकदा सगळीकडे नजर फिरवत आणि क्षणार्धात त्यांनी सर्वांना जिंकलेला आहे असा त्यांचा आवेश प्रत्ययाला येईल, मग ते पुढे बोलत, आज महिन्याचा तिसरा रविवार, आपला सत्संगाचा दिवस. मला सत्संगाचा कार्यक्रम विशेष आवडतो. प्रवचनामध्ये वक्ता बोलत राहतो, श्रोता ऐकत राहतो. श्रोत्यापर्यंत किती पोहोचलं याचं अनुमान वक्त्याला करता येत नाही. सत्संगामध्ये साधक प्रश्न विचारू शकतो. इथे राजकारण, समाजकारण, प्रापंचिक समस्यांवरील प्रश्न विचारले जात नाहीत, तर साधना करत असताना ज्या शंका निर्माण होतात, ज्या अडचणी येतात, त्याविषयी साधक मोकळ्या मनाने प्रश्न विचारू शकतो. त्याच्या शंकांना समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर तो निशंक मनाने पुढील साधना करू शकतो. सत्संगामध्ये वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये थेट संवाद होतो आणि म्हणून मला सत्संगाचा कार्यक्रम विशेष आवडतो. असं म्हणून ते एकेका प्रश्नाला सविस्तर उत्तर देत. परमार्थ म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस, जाणीवेचं संपूर्ण परिवर्तन. जगातील व्यवहाराशी, प्रकृतीशी एकरूप होऊन गेलेलं मन त्यातून काढायचं आणि आपल्याच आनंदाशी, स्वरूपाशी एकरूप करायचं. आपण स्वामीजींना असंख्य वेळा विचारलं, मी सच्चिदानंद आहे, मग माझ्या त्या अनुभवाला काय येत नाही? परमार्थ विचार सोप्या शब्दात सांगणं हे स्वामीजींचं वैशिष्ट्य. एखाद्या सरोवरातील पाणी जर स्वच्छ असेल, शांत निस्तरंग असेल, तर आकाशाचं प्रतिबिंब जसं आहे तसं दिसतं. परंतु पाणी जर गढूळ असेल तर आकाश त्यात प्रतिबिंबित होणार नाही. त्याप्रमाणे ज्या देह मनबुद्धीमध्ये आत्मा प्रतिबिंबित होतो ती जर शुद्ध असतील तर आत्मा जसा आहे तसा अनुभवास येतो. संतांची प्रकृती शुद्ध असते आणि त्यामुळे ते आत्मानंदात तल्लीन असतात. सहजता हे स्वामीजींचं वैशिष्ट्य. ते सांगत, आपण आपलं काम सहज करावं, ध्यान सुद्धा अगदी सहज करावं. उगीच दात ओठ खाळून मुठी आवळून ध्यानाला बसू नये. ध्यान करण्यात मोठी मौज आहे, आपणच आपल्याला निहाळायचं आहे. जेव्हा डोळे मिटून शांतपणे एका ठिकाणी बसणं होतं, मनासहित पाचही इंद्रिय शांत होतात, बुद्धीची चेष्टा बंद होते, तेव्हा मन शांत झालं रे झालं की आत्मा स्वतःच आविर्भूत होतो. तो स्वयंप्रकाशित आहे, त्याला पाहावं लागत नाही, धरावं लागत नाही. किंबहुना मनाची सर्व धराधर संपली म्हणजे तो स्वयंप्रकट होतो. त्यासाठी रोज ध्यानामध्ये खोल डूब देऊन बसायला मात्र हवं. आपण जर समुद्र किनारी फिरत बसलो तर शंख शिंपलेच हाती लागतील. आपल्याला जर मोती हवे असतील तर खोल समुद्रात बुडी मारून तळाशी डूब देऊन बसायला हवं, तरच मोती मिळतील. अशा प्रकारे साधकांच्या विविध प्रश्नांना उत्तर देऊन झाल्यानंतर सत्संगाच्या शेवटी ते हातावर थोडं पाणी घेत, ओला हात चेहऱ्यावर फिरवत, खिशातून पांढरा शुभ्र रुमाल काढत, चेहरा पुसून घेत आणि पुन्हा त्या रुमालाची अगदी व्यवस्थित घडी घालून ती खिशात ठेवत, त्यांच्या त्या हालचाली आणि त्या रुमालाची ती घडी नीटनेटकं कशाला म्हणायचं हेच जणू सुचवत असे. स्वामीजींच्या सहज बोलण्यातून, सत्संगातून, प्रवचनातून सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत, मनातील द्वंद्व शांत होत. एकदा रंगपंचमी होती. स्वामीजी म्हणाले, आज रंगपंचमी, बाहेरचे रंग खूप खेळलो, आता अंतरंगात डुंबावं, बाह्य रंगाला भुलू नये, जीवनाला खऱ्या अर्थाने रंग चढला पाहिजे. एकदा होळी होती. स्वामीजी म्हणाले, आज होळी, काम क्रोधांची होळी आणि आनंदाची बोंब. प्रकृतीच्या अंगाने होणाऱ्या एकाही गोष्टीची बाधा तुला नाही हे समजून घे, तत्क्षणी तू मोकळा. 1991 साल होतं, स्वामीजींना पॅरालिसिस झाला होता. हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर भेटीची परवानगी मिळाली. माया अपार्टमेंटमध्ये बाहेरच्या खोलीत पलंगावर स्वामीजी पहुडले होते, आपल्याच आनंदात निमग्न. भेटीला आलेले आम्ही त्यांच्या देहाच्या अवस्थेकडे पाहून रडत होतो. स्वामीजी मात्र सर्वांना धीर देत होते, तुम्ही दुःख करू नका, मला काहीही झालेलं नाही, मी देह नाही, मी तर सच्चिदानंद परमात्मा. व्याधी या शरीराला लागलेले आहेत, हे प्रारब्धाचे भोग आहेत, भोगून संपवायचे. समजून घ्या, वेळ थोडा आहे, तडक साधनेला लागा, क्षणक्षण साधनेत घालवा. मी जो आनंद प्राप्त करून घेतला तो आनंद तुम्ही याच जन्मात प्राप्त करून घ्या. मोकळे व्हा, याच जन्मात मुक्त व्हा. स्वामीजींचा एक एक शब्द खोल अंतःकरणात शिरत होता. त्यांच्या शब्दांमध्ये प्रसन्नता भरून राहिली होती. प्रवचन करताना व्यासपीठावरून जी प्रसन्नता श्रोत्यांच्या अनुभवास येई तीच प्रसन्नता शरीराच्या या स्थितीतही आमच्या अनुभवास येत होती. गुरुप्रचिती कशाला म्हणतात, महंतांची तळमळ कशी असते, याचा अनुभव मोठ्या भाग्याने आम्ही घेत होतो. 1996 साल होतं. व्यवसायाची आणि मातृत्वाची जबाबदारी यामुळे माझे एक वर्ष केंद्रात येणं झालं नव्हतं. तळमळ खूप होत असे. एक दिवस सर्व अडथळे दूर करून मी केंद्रात पोहोचले. कार्यक्रमाच्या वेळा बदलल्या होत्या. पूर्वपरवानगीशिवाय स्वामीजींची भेट नव्हती. तत्पूर्वी स्वामीजींच्या व्यक्तिगत भेटीचा प्रयत्न मी केव्हाच केला नव्हता, पण आज मात्र मनाचं बंधन मोडलं. जयुताईला सांगितलं, मी मंचरहून आले आहे, मला लहान बाळ आहे, त्यामुळे एक वर्ष केंद्रात येऊ शकले नाही. स्वामीजींच्या दर्शनाची खूप इच्छा आहे. तिने घरात जाऊन सांगितलं. स्वामीजींनी मला आत बोलावलं. एका बाजूला पॅरालिसिस झालेली ती तेजपुंज मूर्ती हातात काठी घेऊन उभी होती. मला पाहता क्षणी म्हणाले, ये अगं, किती दिवसांनी आलीस तू, मी तुझी वाट पाहत होतो. मला भाव अनावर झाले. सद्गुरू आपली वाट पाहतात आणि आपण त्यांना किती कष्ट घ्यायला लावतो. त्यानंतर 2 महिन्यांनी स्वामीजींनी देह ठेवला. आपल्याला सहज भेटणारे, सावध करणारे स्वामीजी आता देहाने भेटू शकणार नाहीत याचं अतीव दुःख होऊ लागलं. आता त्यांना भेटण्यासाठी साधनाच केली पाहिजे. मार्ग त्यांनीच दाखवला आहे. मी सच्चिदानंद आहे. मनाला साधन करायचं, स्वामी चरणी स्थिर राहायचं. खरोखर सद्गुरू आपली वाट पाहत असतात. आपण निरीच्छ केव्हा होऊ याची ते वाट पाहतात. स्वामी मकरंदनाथही आपल्याला असेच सावध करीत असतात. काळ असाच पुढे जाईल. तुमच्या बाह्य जीवनात कोटी कोटी सूर्य उगवतील, पण आतला एक सूर्य जर प्रकाशितच झाला नाही तर हे बाहेरचे कोटी कोटी सूर्य तुमचं अंतःकरण प्रकाशित करू शकणार नाहीत. आपणाकरिता शहाणे होती ते सहजची सोय धरिती, जाणतेपणाची महंती ऐसी असे. स्वामीजी, तुम्ही आम्हाला विचारांकडे दुरून पाहायला शिकवलं. समोर विचार नाही पण पाहणार मात्र शिल्लक आहे, हे तुझं खरं स्वरूप आहे असं सांगितलं. आत्मदर्शन हेच जीवनाचं प्रयोजन आहे, जे प्रयोजन मृत्यू देखील हिरावून घेऊ शकत नाही असं तुम्ही सांगितलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही फळं दुरून पाहायला शिकवलं. किंबहुना समाधानाच्या आतल्या फळाकडे वळवलं. स्वामीजी, तुम्ही आमच्या अंतःकरणात ठाण मांडून बसला आहात. आमच्या आचार विचारात एकसूत्रता आहे का हे प्रतिक्षणी पाहत आहात. तुमच्या प्रेमाचा, तुमच्या सहवासाचा नित्य अनुभव आम्ही घेत असतो. तुमची कृपा आम्हाला मार्गस्थ ठेवत असते. आनंद हे तुझं स्वरूप आहे असं तुम्ही आम्हाला निक्षून सांगितलं. रोज ध्यान केल्याशिवाय जेवायचं नाही हा नियम दिला. साधकाच्या साधनेने सद्गुरूंना अतीव आनंद होतो. सद्गुरूंचं समाधान साधकाला लाभतं हे वचन स्वामीजी तुम्ही आम्हाला दिलं. आपल्या जाणतेपणाची महंतपणाची महंती आम्ही काय वर्णावी. आम्ही आपली सोय धरलेली आहे. आता आम्हाला फक्त शहाणं करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत. यानंतर मिलिंद दादा आपल्याला विशेष मार्गदर्शन करतात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्भक्त दिनेश इतवरकर आणि सद्भक्त डॉक्टर सीमाताई खिवसरा या दोघांकडून महंत लक्षण आपल्या स्वामीजींच्या जीवनात कसं वेगवेगळ्या अंगाने उतरलेलं होतं त्याचा मागोवा आपण घेतला. तत्पूर्वी सद्भक्त प्रमोदिनी ताईचा स्वामीजींच्या आठवणींचा जो समारोप आपण ऐकला तो सुद्धा खूप हृदयस्पर्शी असा होता. स्वामी माधवनाथांचं जीवन आपल्या समोर असलेलं एक उघडं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातलं आपण जे पान उघडू ते पान आपल्याला खुणावतं, ते पान आपल्याला खिळवून ठेवतं. महंत लक्षण म्हणून स्वामीजींचं जीवन उघडा, आपल्याला एक पान महंत लक्षणाचं मिळेल आणि ते आपल्याला खिळवून ठेवेल. त्यातली काही महंत लक्षणं सद्भक्त गिरीशनी फार मधुर स्वरामध्ये गायली. स्वामीजींचं जे पारमार्थिक कार्य जे घडलं त्या पारमार्थिक कार्याचा पाया काय असेल तर समर्थांनी सांगितलेली महंत लक्षणं हा होता. त्यांच्या संपूर्ण कार्याची उभारणी, त्या कार्याचा विस्तार, त्या कार्याची स्थिरता या प्रत्येक वळणावर महंत लक्षण स्वामीजींच्या जीवनात जे उतरलेलं होतं ते महंत लक्षणच कारणीभूत होतं. समर्थ महंत लक्षण नावाचा जो त्यांचा समास आहे 11-6 त्याच्यामध्ये असं म्हणतात की हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे. हरिकथा हा पायाचा दगड, सगळी इमारत हरिकथेवर राहणार, निरूपणावर राहणार, भक्ती आणि ज्ञान याच्यावर राहणार, साधनेवर अधिष्ठित परमार्थाची इमारत उभी राहिली तर ती इमारत जर का स्थिर करायची असेल तर नेमकेपणानं राजकारण करायला लागतं. राजकारण म्हणजे आत्ताचं राजकारण नाही, राजकारण याचा अर्थ जो हरिकथेचा पसारा मांडलेला असतो, जो साधनेचा एक मोठा हाट मांडलेला असतो तो पसारा योग्य प्रकारे तोलला जावा, त्या पसाऱ्याचं संरक्षण व्हावं, त्या पसाऱ्यामध्ये समाविष्ट झालेले जे सर्व घटक आहेत ते सर्व घटक त्यांची हृदय एकमेकांना जोडलेली असावीत, त्या सर्वांची मनोगत एक असावीत, त्यांच्यामध्ये उभे छेद जाऊ नयेत, त्यांच्यामध्ये आडवे छेद सुद्धा जाऊ नयेत, ते सांडी विखुरी जाऊ नयेत. ह्यासाठी जे जे प्रयत्न त्या महापुरुषाला करायला लागतात त्याला राजकारण असं म्हणतात, जे स्वामीजींनी आयुष्यभर केलं. संप्रदाय चालवणं आणि आपल्याकडे आलेला जो समुदाय आहे त्या समुदायाला एकत्रित राखणं, त्यांची ध्येयनिश्चिती वारंवार करून देणं, आत्मदर्शनाखेरीज आपल्याला गत्यंतर नाही, आत्मदर्शन हेच आपलं परमध्येय, हे ध्येय वारंवार त्यांच्या मनावर ठसवत राहणं, हे काम सामान्य नाही. हे काम टिकवण्यासाठी स्वामीजींनी जे अनेक ज्या अनेक प्रकारांनी कष्ट केले ते सर्व त्यांच्या राजकारणामध्ये मोडतात. दुसऱ्याला पीडा देणारं जे राजकारण सगळीकडे बाहेर चाललेलं आहे त्या राजकारणाचा ह्या संतांच्या राजकारणाशी किंचितही संबंध नाही. हे दोन शब्दांमधलं साम्य आहे एवढंच, पण दोन पूर्णपणे भिन्न एक प्रकारे परस्परांशी बिलकुल संबंध नसलेल्या अशा वृत्ती आहेत. ते राजकारण स्वामीजींनी केलं आणि वर्तायाचे लक्षणं असं ते म्हणतात तेही असावे. महंताला सारखं कसं वर्तन आपलं आहे त्याच्यावर त्यांना लक्ष ठेवायला लागतं. आपल्या स्वतःचं वर्तन आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या समुदायाचं वर्तन याच्याकडे त्या महंताला लक्ष ठेवायला लागतं. समर्थांनी सांगितलं या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, जो मनोगत राखतो तो खरं म्हणजे मोठा महंत, असं समर्थांनी त्याची त्यांच्या पद्धतीने व्याख्या केली. मनोगत राखता समस्त ओढवणी येते. काय मनोगत असतं, कोणाचं मनोगत त्यांना राखायचं? संतांकडे जे आकर्षित होतात, संतांच्या चरणांशी जे येतात, त्यांचं काही मनोगत असतं, त्यांचे काही मनोगत भाव असतात, त्यांच्या काही मनोगत इच्छा असतात, काही मनोगत वासना असतात, मनोगत काही कामना असतात. या सर्व मनोगत अनेक घटना आहेत, त्या सर्वांची निवडानिवड करून त्यांचे जे सात्विक मनोगत भाव आहेत त्याला आवाहन करणं हे महंताचं सर्वात मोठं काम असतं. प्रत्येक आलेल्या जीवाला संतांकडून दिलासा मिळतो. आपल्यातल्या प्रत्येकाला मिळाला असेल, ज्यांनी ज्यांनी जे जे स्वामीजींना भेटले. आपल्यातल्या काही जणांना स्वामीजींना भेटायचं भाग्य कदाचित मिळालं नसेल, पण आपण मकरंदनाथांना भेटत आहात. मी आपल्याला एक निश्चित सांगतो की स्वामीजींची जी महंती होती तीच महंती मकरंदनाथांमध्ये आहे, याबद्दल आपण 100% खात्री बाळगा. कारण मी दोन्हीही अध्याय आपल्या केंद्राच्या एकूण कारकिर्दीतले बघितलेले आहेत. येणाऱ्या प्रत्येक जीवाला प्रेम हवं असतं, त्याला दिलासा हवा असतो, आणि ते प्रेम निष्कपट निष्काम निर्दंभ असं प्रेम हवं असतं. अनिमित्त अहेतुक प्रेमाची गरज असते. मनोगत हे असतं आपलं. आपल्याला काय सारखं संतांना नमस्कार करून पैसे मिळवायचे नसतात आणि आपल्या छबडीचं लग्न ठरवायचं नसतं. आपल्याला प्रेम हवं असतं. आपल्याला कुणीतरी असा एखादा एक भक्कम दिलासा लागतो की जो आपल्याला सांगतो की तू उत्तम माणूस आहेस आणि तुला अजून उत्तम करायचं काम मी करणार आहे. असा दिलासा हा ज्याला ज्याला हवा असतो ते त्याचं मनोगत महंत ओळखतो. बाकीची मनोगत पुष्कळ असतात, तो केरकचरा सगळा दूर करण्याचं काम सुद्धा ह्या दिलाशाबरोबर ते करत असतात. आपण काय अगदी शुद्ध भावाने आत्मदर्शनाने प्रेरित झालेल्या भावाने थोडे चालवतो संतांकडे. आपण काही उत्सुकता होती, काही इच्छा होती, काही चांगलं परमार्थ आहे का असं होतं म्हणून आलेलो असू, पण त्यांनी ते सगळं बाजूला काढलं आणि त्यांनी फक्त असं सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे हे लक्षात ठेव. जगात कदाचित कोणी तुझ्यावर प्रेम करणार नसेल, पण मी तुझ्यावर प्रेम करणार आहे आणि करत राहीन. याला मनोगत म्हणतात, त्याला मोठा महंत म्हणायचं. आणि त्यांचं मनोगत, ज्यांचं ज्यांचं मनोगत ते हातात घेतात, त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्या स्वतःचं मनोगत ते प्रेरित करतात, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. स्वामीजींनी आपलं स्वतःचं जे मनोगत होतं ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयात पेरलं, ह्याच्या पेरलं, माझ्या पेरलं, हिच्या प्रत्येकाच्या हृदयात स्वामीजींनी आपलं मनोगत, त्यांचं मनोगत असं होतं की तुम्ही तुमच्या जीवाचं कल्याण करून घ्या. आपलं मनोगत स्वामीजींचं असं होतं की तुम्ही प्रपंचात राहून उत्तम परमार्थ करू शकता. तुम्ही जिथे असाल, जसे असाल, ज्या कर्मामध्ये असाल, त्या कर्मामध्ये राहून तुम्ही आत्मदर्शनापर्यंतचा लांब पल्ला गाठू शकता. हे त्यांचं मनोगत होतं आणि ते मनोगत भाव त्यांनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात प्रेरित केले. अशा रीतीने ते महंत होते की त्यांनी आपली मनोगत ओळखली आणि आपल्या स्वतःचं जे मनोगत होतं ते आपल्या हृदयामध्ये त्यांनी त्याचं बीजारोपण केलं. असा जेव्हा एखादा महंत भेटतो तेव्हा समर्थ असं म्हणतात की जेणेकरिता समस्त ओढवणी येते. आपण ओढल्यासारखे जात होतो की नाही स्वामीजींकडे? आपण आधाशासारखे त्यांना पाहण्यासाठी कुठेतरी कोपऱ्यात, जिन्याच्या पायरीवर, रस्त्याच्या कडेला असे उभे राहत होतो की नाही? स्वामीजींनी आपल्याकडे पाहावं म्हणून आपण तळमळत होतो की नाही? याला म्हणतात ओढून घेणं. आपल्याकडे संतांनी पाहावं, केवळ ह्या इच्छेपोटी कितीतरी साधक इथे यायचे. स्वामीजींच्या सत्संगाला एवढी गर्दी व्हायची शेवटी शेवटी की आपण कल्पना नाही करू शकणार. हे सगळं इथे जिथे म्हणून जमीन दिसते तिथे मनुष्य असायचा. बाहेरच्या दरवाजापर्यंत स्वामीजी काय काय बोलतात ते ऐकू सुद्धा जात नसेल काही लोकांना, पण स्वामीजी जाताना कदाचित आपल्याला दिसतील, ते माझ्याकडे पाहतील. ह्यासाठी त्याला म्हणतात जेणेकरिता समस्त ओढवणी येते. आपण प्रत्येकजण अशा रीतीने संतांसाठी वेडे होतो आणि अशा रीतीने संतांसाठी वेडं व्हावं. आपण असे वेडे न होता संतांकडे गेलो तर आपण उगाच गेलो संतांकडे असं मला वाटतं. आपण संतांसाठी वेडं व्हावं, आपण स्वामीजींसाठी वेडं व्हावं, त्यांनी आपल्याकडे पहावं असं आपल्याला वाटावं, त्यांनी आपल्या पाठीवरनं हात फिरवावं असं आपल्याला वाटावं. आपल्यातल्या आपल्या अंतःकरणात उमटणाऱ्या प्रत्येक स्पंदनाला त्यांनी नकळत प्रतिसाद द्यावा असं आपल्याला वाटावं. असं जिथे वाटतं तिथे महंत निर्माण झालेला असतो, तिथे महंत राहतात, तिथे महंताचा वास असतो. स्वामीजींनी इथे एक असं कार्य उभं केलं की जिथे महंत निर्माण झाले. स्वामीजींनी ज्या ठिकाणी आपल्या कार्याला पूर्णविराम दिला त्या ठिकाणापासून त्या कामांनी भरारी घेतली. आणि त्याचं कारण असं की स्वामीजींनी जी महंती निर्माण केलेली होती त्याच महंतीची परंपरा पुढे अव्याहत अविरतपणे चालू राहिली. म्हणून समर्थ म्हणतात ती ओवी मला खूप आवडते, त्या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. मनोगत राखणं हे खूप अवघड आहे. मोठे मोठे संत सुद्धा मनोगत राखताना दिसत नाहीत, त्यांची ती प्रकृती असेल. एखाद्या सत्पुरुषांच्या वर्तनाबद्दल सांगण्याचं माझं किंचित प्राज्ञा सुद्धा नाही माझी, परंतु असं प्रत्येक ठिकाणी घडेल असं सांगता येत नाही. अशा रीतीने मनोगत हातात घ्यायचं आणि हातात घेतलेलं सोडायचं नाही, न सोडता आपलं मनोगत त्याच्या हृदयामध्ये उतरवायचं अशी विलक्षण कामगिरी स्वामीजींनी केली. आणि तीच कामगिरी आपल्या इथे तशीच अव्याहत चालू आहे. स्वामीजींच्या कार्याचं यश आज आपण इथे जमलेले आहोत ते अजून वेगळं यश बघण्यासाठी किती हजार लोक पारायणाला बसली ती त्याहीपेक्षा आज अशा प्रकारे प्रत्येक कार्यक्रमाला सातत्याने येणारे ओढीने येणारे साधक जिथे निर्माण होतात ते कार्य यशस्वी होतं. स्वामीजींच्या महंतीचं ते रहस्य होतं. ते महंत लक्षण आपल्याला काय संप्रदाय चालवायचा नाहीये, आपल्याला काय मोठं काम करायचं नाहीये, पण आपल्याला आपलं जे जीवन आहे ते जीवन यशस्वी करायचं आहे. आणि जीवनाचं यश हे आपल्या अंतिम समाधानामध्ये असतं, जीवनाचं यश हे आपल्या आत्मदर्शनामध्ये असतं. ते अंतिम समाधान आणि ते आत्मदर्शन महंतांच्या चरणांशी राहून आपल्याला प्राप्त व्हावं अशी मी स्वामीजींच्या चरणांशी प्रार्थना करतो. हरिओम तत्स. आता सद्भक्त विलासदादा स्वामीजींची आरती म्हणेल, त्यांच्याबरोबरच आपण सर्वजण आरती म्हणूया.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. ती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी, पाजेसी अमृत ओवी, देशी जाणीव आगळ, जाणीव आगळ अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीशी, अक्षय सुख जोडीशी, सोहम स्वरूप खून, स्वरूप खून दाविशी आता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदन, अखंड चांदने चकोर चित्त. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवितो मा ती माधवनाथा आरती माधवनाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।